जीवनाचा पाया आहे, पाया महत्वाचा. पाया मजबूत असेल तर मग इमारती उभी करू शकता. मग मजबूत पायावरती ब्रह्मचारी गुरुकुले वसन दांतो गुरुर हितम आचरण दासव नीचो गुरु सुरुद सौरिद. हा श्लोक माहिती होता का आपल्याला? ऐकलेला प्रसिद्ध श्लोक आहे त्याचा अनुवाद. नारद मुनि ने कहा, विद्यार्थी को चाहिए कि वह अपनी इंद्रियों पर पूर्ण संयम रखने का अभ्यास करे. उसे विनित होना चाहिए. विनित मतलब नम्र होना चाहिए. विद्यार्थी को चाहिए अपनी इंद्रियों पर पूर्ण संयम रखने का अभ्यास करे. ब्रह्मचारी गुरुकुले वसन, ब्रह्मचारी राहतो गुरुकुलामध्ये. हे गुरुकुल आहे तुमच्यासाठी. म्हटलं मी काय गुरुकुल शाळेमध्ये तर नाही, वृंदावनमध्ये गुरुकुल शाळा आहे आणि कुठे मायापूरमध्ये गुरुकुल शाळा आहे. तुमच्यासाठी गुरुकुल ज्या ठिकाणी ब्रह्मचारी राहतो ही त्यांची गुरुकुल शाळा. ब्रह्मचारी गुरुकुले, गुरुकुले म्हणजे गुरुकुलामध्ये वसन राहून दांतो निरंतर इंद्रिय संयम करते हुए, इंद्रियावरती संयम. गुरुर हितम, गुरुच्या हितासाठी, गुरुच्या सेवेमध्ये तो राहतो. गुरुची सेवा करणं हा ब्रह्मचार्याचा धर्म. आचरण असं आचरण करतो. दासवत जसं दंडवत असं ना, दासवत दासासारखा. नीच, नीच म्हणजे नम्र. नीच म्हणजे दुसरा एक अर्थ, हा माणूस नीच आहे, खराब आहे. सुनीचेन तृणादपी, सुनीचेन म्हणजे समजलं का त्यामध्ये काय म्हटलंय? त्यामध्ये नीच आहे. नीच हा म्हणजे खाली, जे नम्र. आणि सु म्हणजे विशेष, अधिक. फक्त नीच हाच नाही, अधिक नम्र. सु विशेष नम्रता ब्रह्मचार्यामध्ये. गुरौ सुदृढ सौहृदः, दृढतापूर्वक. मित्रता में या शुभ कामना में. सायं प्रातर उपासीत गुर्वग्निर्क सुरोत्तमान संधि उभे च यतवा जपन ब्रह्म समाहितः. दिन तथा रात्रि के संध्या काल में अर्थात प्रातः काल संध्या समय उसे गुरु अग्नि सूर्य देव तथा भगवान विष्णु के विचारों में लीन रहना चाहिए और गायत्री मंत्र को जपते हुए उनकी उपासना पूजा करनी चाहिए. सायं प्रातः, साय म्हणजे संध्याकाळ, प्रातः म्हणजे सकाळ. या ठिकाणी सायं प्रातःच म्हटलेला आहे, पण संध्या म्हणजे त्रिसंध्याही आहे. संध्या तीन आहेत, प्रातः मध्यान्ह, मध्यान्ह या ठिकाणी अपराह्न आणि काय अपराह्न पूर्वान्न मध्यान्ह, मध्यान्ह समजते, मध्यान्ह म्हणजे 12 वाजता. त्या पूर्वीची जी वेळ आहे त्याला म्हणतात पूर्वान्न, त्यानंतरची जी वेळ काळ आहे त्याला म्हणतात अपराह्न. अष्टकाल है ना, अष्टकालीय लीला भगवान जी आस्ते इतर उपासनावा आहेत, त्याशिवाय पूर्वान्न मध्यान्न अपरान्न, अर्थात आपल्या या चर्चेमध्ये मध्यान्नशी संबंध आहे. तेव्हा ध्यायम सुवम तस्य यशस्त्री संध्यम म्हणतो ना आपण, वंदे गुरु श्री चरणारविंदम, गुरुवाष्टक आठवा शेवटचा श्लोक मंत्र. तेव्हा त्या ठिकाणी त्रिसंध्या संध्येचा उल्लेख आहे. ध्यान करतो, ध्यायम स्तुवम, ध्यान करतो, स्तुती करतो, ध्यायम स्तुवम तशयश्यस त्रिसंध्यम, तीन वेळा किंवा त्रिसंध्येच्या वेळी ब्रह्मचारी. या ठिकाणी आणखी काही, फक्त गुरुचीच वंदना नाही तर म्हणे अग्नीची आणि सूर्याची आणि विष्णूची, आपण गुरु आणि गौरांगाची ध्यान करतो. सूर्य आणि अग्नीचं जास्त आपण तर गायत्री मंत्रामध्ये आहे, सूर्याचा मंत्र आहे, सूर्याचं सवितुर्वरेण्यम, जे ब्राह्मण जे ब्रह्मचारी ब्राह्मण आहेत तेव्हा ते गायत्रीचं उच्चारण करताना सूर्याची उपासना करतात, सूर्याचं सूर्याला नमस्कार, सूर्याचं स्मरण करतात. अग्नीसाठी आपण काय करतो, भगवंतालाच अग्नी आपण अर्पित करतो. त्यावेळी अग्नी दीप अर्पित करतो त्यावेळी. तेव्हा या प्राचीन काळच्याही काही गोष्टी आहेत, प्रत्येक युगामध्ये काही अंतर साधनेमध्ये, ज्यामध्ये गौडीय वैष्णव ते कृष्ण सूर्य सम म्हणतील. कृष्णाची उपासना म्हणजे सूर्याची उपासना, वेगळं सूर्याची उपासना करण्याची आवश्यकता नाही. किंवा सर्व ब्रह्मचारी पाठीमागच्या युगामध्ये यज्ञ करायचे, विशेष करून त्रेता युगामध्ये यज्ञ. यज्ञ म्हणजे त्यामध्ये अग्नी आहे, अग्नीमध्ये स्वाहा आहुती टाकणं. आपण थोडा वेगळ्या प्रकारचा जप करतो, वेगळ्या प्रकारचा यज्ञ करतो आपण, आणि त्या यज्ञाचं नाव आहे जपयज्ञ. यज्ञानाम जप यज्ञ सी कुठे श्लोक तो दहावा अध्याय, दहाव्या अध्यायामध्ये असायला पाहिजे. यज्ञानाम जपयज्ञोस्मी, तेव्हा आपण गोंधळात पडू नये. हा ज्यावेळी श्लोक वाचू, अरे ब्रह्मचार्यासाठी हे सर्व सांगितलं, सूर्याची उपासना, अग्नीची उपासना आपण का करत नाही, तर समजून घ्यायला हवं आपण की कसं पाठीमागच्या युगामध्ये यज्ञ करायचे. या युगामध्ये यज्ञ आहे, यज्ञई संकीर्तन प्रायैर यजंती ही सुमेधस. जी बुद्धिमान माणसं आहेत कलियुगामध्ये ते यज्ञ करतात, कोणता संकीर्तन यज्ञ किंवा जप यज्ञ. तेव्हा ब्रह्मचारी प्रातःकाळी संध्याकाळी मध्यानकाळी ही काही विधी विधान इथं उल्लेख आहे. ते गुरु आणि विष्णू महत्वाचे आपणासाठी इथं आहे. छंदांशधी ईत गुरुर आहुतश्चेत सुयंत्रित उपक्रमे अवसाने च चरणौ शिरसा नमेत नमेत. पुढे पा, गुरु द्वारा बुलाए जाने पर विद्यार्थी को चाहिए कि वो अपने उनसे नियम से वैदिक मंत्रों का अध्ययन करें। गुरु बुलाएंगे, एक गुरु का एक ही आश्रम, एक गुरु से एक आश्रम, ऐसा ऐसा एक कमेटी किसी तरह आश्रम, आश्रम मध्ये ब्रह्मचारी गुरु कुले वसन दांतो गुरु और हितम ब्रह्मचारी राय जेते थे, गुरु और शिष्य एक ठिकाने रहे थे 365 दिवस। ऐसे दिवस फोन गेले या जगह ने पहले लिया, गुरु ने बोलवला गुरुर आहुत, गुरु ने सांगितलं बोलवलं शिष्याना, शिष्य ब्रह्मचारी धावत पळत येणार आणि काय करणार, मंत्रांचं उच्चार करणार, उच्चारण करणार, उनसे वैदिक नियम से वैदिक मंत्रों का अध्ययन करे। शिष्य को प्रतिदिन अपना अध्ययन प्रारंभ करने के पूर्व तथा अध्ययन के अंत में अपने गुरु को नमस्कार करना चाहिए। उपक्रमे अवसाने, ऐसे दोन शब्द ही था, उपक्रमे जो शुरुआतीला, अवसाने शेवटी, चरणों शिरसा नमेत, नमस्कार गुरु चरणी नमस्कार, मुझे नम्रता, नमस्कार मुझे नम्रता, जेवड़ी अधिक नम्रता तेवड़ी अधिक प्राप्ति आध्यात्मिक ज्ञानाची। ज्यावेळी कोणी नमस्कार करतो, ज्याला तो नमस्कार करतो त्या व्यक्तीला त्याच्या मनामध्ये विचार येतात, त्या व्यक्तीसाठी आपण काहीतरी करायला हवा, त्याची नम्रतेची भावना पाहून ते विचार येतात, यावेत प्रत्येकाच्या, याच्यासाठी आपण काहीतरी करायला हवं, किंवा नम्रतापूर्वक नमस्कार करणाऱ्या व्यक्तीची इच्छा असते की ज्याला ते नमस्कार करतात त्यांच्याकडून काहीतरी प्राप्त व्हावं। या ठिकाणी धन दौलत दौलतीची प्राप्तीचा प्रश्नच नाही, भक्ती प्राप्ती, ज्ञान प्राप्ती, जेवढी अधिक विद्या प्राप्त होईल व्यक्ती अधिक नम्र बनतो। विद्या ददाती विनयम, विद्या काय करते, विनय देते, विद्या ददाती विनयम, विनयात याती पात्रता, विनयी व्यक्ति पात्र बनतो, मग भक्ति प्राप्त करण्यासाठी पात्र बनतो। पात्रता पाहिजे ना, पात्रता हवी आहे, पात्रता, विनयान पात्रता येते, पात्र म्हणजे भांड ज्यामध्ये आपण काही धारण करू शकतो, चाळण पात्र नाही, चाळण असते ना वरून काही होता ते खाली जाणार, पात्र म्हणजे जे धारण करतो। काही साधू करपात्री असतात, करपात्री म्हणजे जे हाताच पात्र बनवतात आणि हातामध्ये जे काही ओंजळीमध्ये अंजलीमध्ये जे काही मावेल भरेल तेवढंच अन्न प्रसाद भक्षण करतात, ग्रहण करतात, करपात्री। वेगळं वाटी ताट अशी भांडी ठेवतच नाहीत, पाच घरामध्ये जाणार आणि जे काही या करपात्रामध्ये सापडेल ते देतील तेवढं स्वीकार करणार। पात्र किंवा विद्या ददाती विनयम, विद्या देते विनय, जो नमस्कार करना शिरशा नमित, फक्त नमस्कार फक्त मानसिक नहीं, क्यों नमस्कार करण्याची फक्त चर्चाच नहीं तर नमस्कार करायचा शारीरिक क्रिया अर्थात मानसिक ही, दंडवत प्रणाम, साष्टांग दंडवत, साष्टांग दंडवत म्हणजे ज्यामध्ये आठ अंग आहेत, शरीराची सहा अंग आणि या मंत्राचं उच्चारण मुखानं तेही अंग मंत्र उच्चारण मुख त्याशिवाय मानसिक मनामध्ये नम्रता नम्रतेचा भाव मुखाणी प्रणाम मंत्राचं उच्चारण आणि शरीर दंडवत दंड्यासारखं साष्टांग समजा साष्टांग म्हणजे स अष्ट अंग दंडवत प्रणाम स म्हणजे सहित अष्ट अंगासहित तेव्हा या अष्टांगामध्ये साष्टांग दंडवतामध्ये शारीरिक मानसिक आणि वाचिक या तिन्ही क्रिया आहेत शरीरानं नमस्कार मनानं नमस्कार आणि मुखानं नमस्कार नाहीतर साष्टांग दंडवत पूर्ण नाही होत अंग तर आहे जमिनीवरती दंड्यासारखं पण मुखातून जर मंत्राचं उच्चारण नाही केलं तर दंडवत अपूर्ण आणि असा दंडवत एक अपराध भक्ती रसामृत सिंधू मध्ये जे 32 अपराध सांगितले अर्चना विग्रहाची जी पूजा अर्चना त्यामधले जे अपराध आहेत जसं नाम अपराध आहेत धाम अपराध वैष्णव अपराध जसे विग्रह अपराध भगवंताची आराधनेमधले अपराध त्यामधला नमस्कार करायचा पण मंत्राचं उच्चारण नाही करायचं नमा ओम विष्णू पादाय तो जो मंत्र आहे तो उच्चारण नाही केला तर ऑफेन्स अपराध नमस्कार दोषपूर्ण नमस्कार किंवा पूर्ण नमस्कार तेव्हा इथे चरण शिरसा नमेत असं म्हटलं मेखला जिन वासांसी जटा दंडक मंडलुन बिभ्रया दुपबीतं च दर्भपाणीर्यथोदितं ब्रह्मचारी को मूंज की पेटी तथा मृग छाले का वस्त्र पहनना चाहिए किंवा ह्या सत्ययुगातल्या गोष्टी आहेत काळ वेगळा होता आता आपण असं नाही करू शकत मृगछाल किंवा झाडाची सालच तुम्ही जर तासगावच्या बस स्टेशनवरती उतरलात तसंच करतो सुखदेव गोस्वामी जाळी ते विवस्त्रच असायचे दिगंबर त्यांना काही देहभानच नसायचं वस्त्र आहेत नाहीत शरीर तर वस्त्र आहेच वस्त्र नाही काय वस्त्र धारण केलंय मी कोणतं वस्त्र असांशी जीर्ण आणि यथा विहार हे एक उत्तर आहेच आणखी अधिक शरीराच्या वरती आणखी एक शरीर म्हणजे वस्त्र म्हणजे वस्त्राच्या वरती दुसरं वस्त्र शरीर एक वस्त्र आहेच उसे शास्त्रोक्त विधि से जटा रखना चाहिए दंड धारण करना चाहिए लांसा दंड वामन देव भगवंत ब्रह्मचार्याचं रूप धारण करून गेले त्यावेळी दंड होता त्यांच्याबरोबर दंड कमंडलू कमंडलू लेना चाहिए और उपवीत धारण करना चाहिए जनेऊ ब्राह्मण असेल तर जनेऊ धारण करेल ब्रह्मचारी ती गोष्ट आपल्याला लागू होते पण इतर गोष्टी फिट नाही होत सायं प्रातश्चै चरै भैक्षम गुरुवेतन निवेदयेत भूंजीत यद्यनुज्ञातो नो चेदुपवसेत क्वचित। ब्रह्मचारी को चाहिए कि वह सुबह शाम भिक्षा मांगने के लिए बाहर जाए और जो भी भिक्षा में मिले उसे लाकर गुरु को दे दे। वो ज्यादा कि नहीं अरोड़क भिक्षाम देही भिक्षाम देही आजकल ज्यादा तो जा ले पाजे अरोड़े मधे ही आठवड्यात महिन्यातून एखादा दिवस सर्व ब्रह्मचारी जाऊन सर्व घर कवर करू शकतात। दहा दहा घर वीस वीस किंवा ही गल्ली ती गल्ली काय पुस्तक घेऊन जाऊ शकतात काही असंच भेटून हरे कृष्ण म्हणून भगवंताची काय आठवण करून देऊन काय आमंत्रण निमंत्रण पत्रिका उत्सव आहे जन्माष्टमीचा हे थोडं पर्सनल हे होईल त्यांनी काय दिलं तर ते घेऊ शकता भगवंत सेवेमध्ये। भिक्षा मागणं हा उद्देश नसायचा या माधुकरी पाठीमाग। कृष्ण जाळी होते सदा सांदीपानी मुनीच्या आश्रमामध्ये ते दररोज जायचे माधुकरीसाठी आणि गृहस्थ बरीच भिक्षा द्यायचे भगवंताला। भगवंताच्या सौंदर्याला पाहून मोहित व्हायचे। देतच राहायचे मग जास्तीत जास्त थांबवायचे आपल्या घरासमोर कृष्णाला जेणेकरून अधिक दर्शन अधिक वेळ दर्शन। हे आण ग ते आण ते आण ते आण हे आण दे या ब्रह्मचार्याला जायच्या तयारीत येतो भय थमा 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 ब्रह्मचारी साहेब हे घेऊन जा ते घेऊन जा। फार मोठं ओझ व्हायचं कृष्णासाठी। इतर ब्रह्मचाऱ्यांना एवढं भेटायचं नाही माधुकरी इतर ब्रह्मचाऱ्याच्या पाठीमध्ये कुत्रे लावतात घरातले माणसं हे छो ब्रह्मचारी पळतोय पुढच्या घरी तेवढ्यात तिथे कुत्रा तयार आहे दुसरा किंवा बरेचसे प्रकार आहेत। तरी पण ब्रह्मचारी माधुकरीचं कार्य नाही सोडत यामुळेच त्याच्यामध्ये नम्रता येते। जो देईल जो देत नाही त्याच्याशी समभाव। हे कठीण आहे असा विचार पण अशी अभ्यासाची संधी लाभते प्रचारामध्ये माधुकरीमध्ये। किंवा ब्रह्मचारी गेला सकाळी नाही संध्याकाळी म्हणे प्रात सायं प्रात भिक्षा मागितली गुरुला दिली जे काही माधुकरी एकत्र झाली सर्व समर्पित करणार त्यानंतर पुढे काय पहा व तभी भोजन करे जब गुरु उसे भोजन करने का आदेश दे अन्यथा यदि गुरु आदेश न दे तो उपवास करे। इथे आज गुरुचे प्रतिनिधी आहेत जेवड़े समर्पण, क्योंकि कि मैं अधिक माधुकरी आणली म्हणून मैं अधिक खाणार कि मैं अगोदर खाणार, म्हणजे आपच्यावरती आपला अधिकार नाही. माधुकरी गुरुच्या आदेशानुसार आपण गेलो मागण्यासाठी, ग्रहस्थांनी दिलं दान, त्यांनी आपला धर्म केला, दान धर्म, ग्रहस्थाचा दान धर्म. आणि जे काय एकत्र झाले माधुकरी ते समर्पित केलं गुरुच्या चरणी. गुरु काय करतात, ते भगवंताच्या चरणी अर्पण करतात. गुरु त्याचा संग्रह नाही करत, भगवंताला अर्पण करतात. मग प्रसाद रूपानं मग ब्रह्मचारी स्वीकार करतात किंवा ब्रह्मचाऱ्याला ते म्हणतात हा प्रसाद घ्या. पण काही कारण असतं तर बोलवलं नाही गुरुनी तर तो उपवास करेल. तुम्ही पहा मनाची स्थिती किती विरक्त, किंवा हेच आहे कर्मण्ये वा अधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म करण्याचा मला अधिकार, मी केलं कर्म, माधुकरी मागितली, हे काय दान धन एकत्र झालं मा फलेषु, त्यावरती अधिकार नाही. त्याच्यावरती अधिकार गुरुचा, कृष्णाचा. सुशीलो मिथ्भुक् दक्षः श्रद्धधानो जितेन्द्रियः यावदर्थं व्यवहरेत् स्त्रीषु स्त्रीनिर्जितेषु च. आणखी काय लक्षण ब्रह्मचार्याचे? ब्रह्मचारी को सदाचारी तथा भद्र होना चाहिए, सुशीलो सभ्य नम्र, शील समझ, शील शील चरित्र, चरित्रवान सदाचारी होना चाहिए ब्रह्मचारी. सदाचारी, ब्रह्मचारी म्हणजे सदाचारी, सताचारी म्हणजे दुराचारी जो नाही तो सदाचारी असा ब्रह्मचारी. उसे न तो आवश्यकता से अधिक खाना चाहिए, न तो एकत्र करना चाहिए. जेवढी आवश्यकता तेवढंच तो खाणार आणि संग्रह नाही करणार. अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य असंग्रह. महात्मा गांधी यांचं ब्रीद वाक्य अहिंसा समज, अहिंसा सत्य अस्तेय जे चोरी नाही करायची, अस्तेय चोरी न करणं, सस्तेनो दंड मरहती, तो चोर आहे सस्तेनो म्हणून त्याला दंड मिळायला हवा. स्तेन अस्तेय म्हणजे तो चोरी करत नाही आणि ब्रह्मचर्याचं पालन करतो आणि संग्रह नाही करत. असंग्रह, असंग्रह जे पक्षी संग्रह नाही करत, जेवढं आवश्यक आहे तेवढं स्वीकार करतात. हे दो चार दाणे मी पिल्लासाठी घेऊन जातील, जास्त संग्रह नाही. उसे सदैव सक्रिय तथा पटू होना चाहिए. ब्रह्मचारी कैसा होता है? सक्रिय, बिजी, व्यस्त रहता है, आलस्य रहित. और गुरु तथा शास्त्रों के आदेशों में पूर्ण विश्वास रखना चाहिए। उसे अपनी इंद्रियों पर संयम रखते हुए स्त्रियों से या स्त्रियों के वशीभूत पुरुषों से उतनी संगति करनी चाहिए जितनी की आवश्यक हो। यावत् अर्थम व्यवहरेत स्त्रीषु स्त्री निर्जितेषु च। इंद्रियावर्ती संयम आणि स्त्रियापासून दूर, आणि फक्त स्त्रियापासूनच नाही तर स्त्रियांच्या तावडीमध्ये जे पुरुष आहेत, स्त्रियांच्या बंधनामध्ये स्त्रीसंगी आहेत, ग्रस्त त्यामध्येही कसे कसले ग्रहस्थ ग्रहमेधी, हे ग्रहमेधी आहेत अशा ग्रहस्थापासून ही त्यांच्याशी तेवढाच सन्मान ठेवायला हवा जेवढा आवश्यक आहे कमीत कमी। वर्जयेत प्रमदा गाथाम ग्रहस्थो बृहद्व्रतः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्त्यपि यतेर्मनः। ब्रह्मचारी या अग्रहस्थ को दृढ़तापूर्वक स्त्रियों से बातें करने या उनके विषय में बातें करने से बचना चाहिए, स्त्रिया सी गोष्टी नहीं कराया, स्त्रिया विषयी गोष्टी नहीं कराया, दोन गोष्टी आहेत, स्त्रियाशी प्रत्यक्ष गोष्टी नाही करायच्या। भक्तीच्या काही गोष्टी असेल तर जेवढ्या आवश्यक तेवढ्या गोष्टी करू शकता असं वरच्या श्लोकामध्ये उल्लेख आहेच, पण त्या व्यतिरिक्त म्हणजे फक्त कृष्ण भक्ती संबंधित सेवेसंबंधित काही गोष्टी जे सर्व गोष्टी त्या तेवढ्याच मर्यादित। स्त्रियाशी गोष्टी नाही करायच्या आणि स्त्रियाविषयी गोष्टी नाही करायच्या। असं व्रत आहे, ब्रह्मचर्य व्रताला या ठिकाणी बृहद व्रत असं म्हटलं। व्रत असतं ना एकादशी व्रत, हे व्रत ते व्रत, बरीच व्रत असतात, व्रत मी व्रत केलंय म्हणे। ते ब्रह्मचार्याचं जे व्रत आहे त्या व्रताचं नाव आहे बृहद व्रत। बृहद म्हणजे मोठ, बृहद मृदंग, बृहद वन, वृंदावनामध्ये गोकुळ वनाला बृहद वन असं म्हणतो म्हणजे फार मोठ वन, बृहद बृहद आकार म्हणतो मोठा आकार, बृहद ते बृहद व्रत मोठ व्रत आहे। स्त्रियों से बातें करने या उनके विषय में बातें करने से बचना चाहिए क्योंकि इंद्रियां इतनी प्रबल होती है कि वे सन्यासी के मन में भी विचलित मन को विचलित कर सकती है, सन्यासी के या ब्रह्मचारी के। हरन्त्यपि यतेर्मनः, विद्वांसमपि विचाल्यते, विद्वान व्यक्ति से मन ही विचलित हो सकता, जैसे इंद्रिय बलवान आयत इंद्रियाणि प्रमाथिनी ते वेगड़ा झाला बलवान इंद्रिय ग्रामो, बलवान इंद्रिय ग्रामो, ग्राम म्हणजे समूह, ग्राम म्हणजे समूह संकुल किंवा एकत्रित, इंद्रिय ग्राम म्हणजे सर्व इंद्रिय मिळून, हे इंद्रिय घ्राण इंद्रिय, त्वचा श्रवण इंद्रिय, रसना, हे सर्व मिळून इंद्रिय इंद्रिय ग्राम बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसमपि विचाल्यते, विद्वान व्यक्ति सदा विचलित होऊ शकतो संकल्प थोड़ा टलमल हो शकतो, म्हणून सावधान ब्रह्मचार्यानो, सावधान संन्यास्यानो, सावधान इंद्रियावरती विजय, मनावरती विजय प्राप्त करणं अवघड आहे. जग जिंकण्या एवढं मन जिंकणं सोपं नाही असं म्हणतात. काय म्हणतात? जग जिंकायचं. काय सम्राट असं ना, सम्राट, सम्राट म्हणजे जे सर्व जगाचा राजा, फक्त एकाच देशाचा नाही, जो राजांचा राजा त्याला सम्राट म्हणतात. ते सम्राट होणं सोपं, जग जिंकणं सोपं, त्याहून अधिक कठीण काम काय? मन जिंकणं म्हणजे इंद्रिय जिंकणं. संयम हा जग जिंकण्यापेक्षाही अधिक कठीण असं कार्य. तर भगवंताच्या मदतीनं आपण ते जिंकतो मन. भज हुरे मन श्रीनंद नंदन अभय चरणारविंद रे. येन केन प्रकारेन कधी विणवण्याकरता आपण म्हणाला, हे मना काय कर, भज हुरे मन श्रीनंद नंदन, तर कधी काय करत, बूट घेऊन किंवा झाडू घेऊन मारण्यासाठी आपण तयार राहतो मनाला बदलायला. या दोन्ही बातों से नाही मानते तो फिर लात. येन किन प्रकारेन मन कृष्ण निवेश, मन लावायचं कृष्णामध्ये. यासाठी अभ्यासाची अभ्यास येईन तो कौंतेय. केश प्रसाधन मर्दंस स्नपनाभ्यंजनादिकं गुरुस्त्रीभिर्युवतीभिः कारयन्नात्मनो युवा. यदि गुरु पत्नी युवती हो तो युवा ब्रह्मचारी को चाहिए कि वह न तो उससे अपने पास उससे अपने बाल कढ़वाए, न शरीर के तेल मालिश करवाए और न उसे माता तुल्य प्यार से स्नेह कराने दे. सर्वज गुरु का यह ब्रह्मचारी आश्रमाचे सदस्य किंवा संन्यासी नसतात. काही गुरु कसे असतात? ग्रस्त असतात. गुरु पत्नी सात सात मातेपैकी एक माता गुरु पत्नी. गुरुची जी पत्नी आहे ती एक माता, सात माते पैकी एक माता, सांदीपानी मुनि गृहस्थ होते, त्यांची पत्नी कृष्णासाठी गुरु माता, तेव्हा ती गुरु माता गुरुची पत्नी जर युवती असेल तर मग थोडं सावधान राहणं आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे. न शरीर में तेल मालिश करवाए उनसे और न उसे माता तुल्य प्यार से स्नान कराने दे. म्हणजे कदाचित पद्धती असायची. लहान मुलं ना ब्रह्मचारी गुरुकुले, पाच वर्षाची असताना मुलं ब्रह्मचारी आश्रमात जातात, गुरुची पत्नी आहे 50-60 वर्षाची आहे, गुरुचे शिष्य ब्रह्मचारी आहेत 5 वर्षाचा 10 वर्षाचा कोणी 15 वर्षाचा, तर मग काय अडचण नाही असं काही संबंध. पण गुरुची जर पत्नी तरुण असेल तर तिच्याकडून स्नान, तिच्या हातून स्नान घालून घेणं वगैरे, मालिश घाल करून घेणं हे टाळायला हवं. नन्वग्निप्रमदा नाम घृतकुंभ समापमान सुतामपि रहो जह्याद अन्यदा यावदर्थकृत. स्त्री अग्नि के तुल्य है, स्त्री अग्नि के तुल्य है, पुरुष घी के घड़े के समान होता है. श्लोक 9 है पा, नेहमी है तो संदर्भ स्कंद 7वां स्कंद 12वां अध्याय 9वां श्लोक. नन्वग्नि प्रमदा नाम, प्रमदा म्हणजे स्त्री, स्त्रीची तुलना अग्निशी. घृतकुंभ समापमान आणि पुरुष, घृतकुंभ म्हणजे घीचं भांड, असं भांड पात्र ज्यामध्ये काय आहे, घृत आहे, घी आहे. अतएव पुरुष को चाहिए कि अपनी पुत्री के साथ भी एकांत में न रहे. इसी प्रकार उसे अन्य स्त्रियों की संगति से बचना चाहिए, स्त्रियों से आवश्यक कार्य के लिए ही मिलना चाहिए अन्यथा नहीं. सुता, सुतामपि रहो जह्याद अन्यदा यावद अर्थकृत, यावद अर्थकृत जेवढी आवश्यकता आहे तेवढ्या वेळेस स्त्रियांना भेटावं आणि आपल्या पुत्रीशीही म्हणे एकांतामध्ये वास करू नये. कारण पाठीमागे सांगितलं, बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसमपि विचाल्यते. कल्पयित्वात्मना यावद् आभासम् इदमीश्वरः द्वैतं तावन्न विरमेत् ततो ह्यस्य विपर्ययः. जब तक जीव पूर्ण रूपेण स्वरूप सिद्धि सिद्ध नहीं है तब तक वह देहांत देहात्म बुद्धि की भ्रांता धारणा से मुक्त नहीं हो लेता, जो कि मूल शरीर तथा इंद्रियों का प्रतिबिंब मात्र है, तब तक वह उस द्वैत भाव से छुटकारा नहीं पा सकता। जो स्त्री तथा पुरुष के मध्य द्वैत का सूचक है, इस तरह इसकी संभावना रहती है कि वह नीचे गिर जाए, क्योंकि बुद्धि मोहित रहती है। दर्पणी स्वरूप सिद्ध व्यक्ति असेल तर गोष्ट वेगळी आहे। स्वरूपेन व्यवस्थिती जो मुक्त जीवन मुक्त पुरुष आहे त्याला काही अडचणी नाही। हरिदास ठाकूर सारखे पण इतरांनी सावधान राहायला हवं। नकल करू शकत नाही हरिदास ठाकूरांची किंवा सुखदेव गोस्वामींची। आपण सुखदेव गोस्वामी असाल हरिदास ठाकूर असाल तर मग अडचण आहे, पण इतरांसाठी अडचणी आहे। म्हणून स्त्री जी देहात्म बुद्धी जोपर्यंत आत्मा स्त्रीच्या शरीरामध्ये आहे तो मुक्त आत्मा नसेल, मुक्त भक्त स्वरूप सिद्ध, तर ती स्त्री विचार करणारच। काय विचार करणार? मी स्त्री आहे, देहात बुद्धी म्हणजे काय? मी स्त्री आहे। स्त्री नसतानाही ती स्त्री नाही, ती आत्मा आहे, पण तिला साक्षात्कार नाही। त्याचप्रमाणे पुरुषाचं शरीर आणि आत्म्याचा काही तसा संबंध नाही, पण देहात्म बुद्धीमुळे तो समजतं की मी कोण आहे, मी पुरुष आहे, ती स्त्री आहे। ती स्त्री विचार करते मी स्त्री आहे, तो पुरुष आहे। हे डोक्यातून तेव्हा निघतं ज्यावेळी व्यक्ती सिद्ध पुरुष म्हणजे पूर्ण मुक्त कृष्ण प्रेमास प्राप्त झालेला, ज्याच्या जीवनामध्ये भावनेमध्ये देहात्म बुद्धीचा लवलेशही नसतो। मी शरीर नाही, मी आत्मा आहे, या गोष्टीचं ध्यान अधिकात अधिक करण्याचा प्रयत्न। आणि इतर माणसं स्त्री असू द्यात किंवा पुरुष, तेही आत्मे आहेत। हे परत परत बिंबवावं लागतं, आठवण करून द्यावी लागते दिवसातून 100 वेळा आपणाला। त्याचाच अर्थ आहे सकाळी आपण चर्चा करत होतो, येतो येतो निश्चलती मन चंचलम अस्थिरम ततस्तत नियम्य एतत् आत्मन्येव वशम् नयेत्। जिथं जिथं मन जातं, बऱ्याच ठिकाणी मन जातं, त्यापैकी पुरुषाचं मन स्त्रीकडे जातं, स्त्रीचं मन पुरुषाकडे जातं, अशी व्यवस्था आहे। असं हा कमकुवतपणा वीकनेस आहे, ह्युमन वीकनेस। मग हे द्वंद्व आहे, एकदम अपोजिट काय? स्त्रीचं पुरुष, काळ्याचा काय? गोरा, रात्राणी देशी विदेशी गरीब श्रीमंत हिंदू मुसलमान तसच हे जे द्वंद्व आहे, स्त्री म्हणजे पुरुष, म्हणजे स्त्री आणि पुरुष हे दोन एकाच नाण्याची दोन बाजू आहेत. जगातल्या प्रत्येक गोष्टीचं ध्यान पुरुष करतोच, ध्यायतो विषयान पुंसाम, पण अधिक त्याचं ध्यान स्त्रीमध्ये जात, स्त्रीचं अधिक ध्यान पुरुषामध्ये जात, बद्ध अवस्थेमध्ये. किती बद्ध आहोत, कमी की अधिक, त्यावरून अधिक ध्यान किंवा कमी ध्यान जात. इस तरह इसकी संभावना रहती है कि वह नीचे गिर जाए, ये पतन है. भगवंताचे ध्यान आहे, वशी स्त्रीचं ध्यान म्हणजे पतन झालं. एतत् सर्वं गृहस्थस्य समान्मातं यतेरपि गुरुवृत्तिर्विकल्पेन गृहस्थस्य चतुर्गामिनः. सारे नियम तथा विधान गृहस्थ तथा सन्यासी दोनों पर समान रूप से लागू होते हैं, किंतु प्रजनन के लिए गृहस्थ को गुरु उपयुक्त अवसर पर मैथुन करने के लिए अनुमति प्रदान करता है. हा भेद आहे, म्हणजे गुरु गृहस्थ शिष्याला परवानगी देतात किंवा गृहस्थ परवानगी घेतो आपल्या गुरुची, अनुमती घेतो आणि मग आपल्या पत्नीच्या गर्भामध्ये अपत्य जन्म देतो. नशी परवानगी अर्थातच ब्रह्मचारी आणि संन्यासाला दिलीच जाऊ शकत नाही. चार आश्रमापैकी हे मैथून हे फक्त एक आश्रम मध्ये आणि ते गृहस्थ आश्रम. अञ्जनाभ्यञ्जनोन्मरदन् स्त्र्यवलेखामिषम् मधु स्रग्गन्धलीपाङ्गलङ्कारास्त्यजेत् त्यजेर्युये बृहद्व्रताः. ब्रह्मचारी, बृहद्व्रत म्हणजे ब्रह्मचारी. ब्रह्मचारियों या उन गृहस्थों को जिन्होंने उपयुक्त विधि से वर्णित ब्रह्मचर्य का व्रत धारण कर रखा है, उनके लिए आंखों में सुरमा या अंजन लगाना, सिर में तेल मलना, हाथ से शरीर को मालिश करना, स्त्री को देखना या उनका चित्र बनाना, मांस खाना, शराब पीना, शरीर को फूलों के हार से सजाना, भगवंत था ना ये, शरीर में इत्र फुलेल लगाना या शरीर को आभूषणों से अलंकृत करना मना है. उन्हें इन सब का परित्याग करना चाहिए. तो ही लिस्ट पढ़ा अपन. जेणेकरून शरीराची आपण जेवढी अधिक काळजी घेऊ आवश्यकतेपेक्षा अधिक, तेवढंच देहात बुद्धी वाढते. कमीत कमी गरजा भागवायच्या शरीराच्या. टू कीप द बॉडी अँड सोल टुगेदर, प्रभुपाद इंग्लिशमध्ये म्हणतात, जेणेकरून आत्मा आणि शरीर एकत्र राहील, म्हणजे मरणार नाही, वेगळं नाही होणार. ज्याला आत्म्याचा साक्षात्कार होईल, आत्मा सुंदर आहे, आत्मा फार सुंदर आहे शरीरापेक्षा. आत्मा भगवंताचं लेकरू आहे. शरीराचं काय असं वेगळं अस्तित्व नाही, तसं हे रूप शरीर बदलत आहे ना, दररोज बदलत, प्रत्येक महिन्याला, प्रत्येक वर्षी. आत्म्याचं सौंदर्य, खरं सौंदर्य, आई वडील सुंदर असतील तर मग मुलंही सुंदर असतात की नाही? आपण मुलं कुणाची आहोत? कृष्णाची, गोविंदाची मुलं. आपण सुंदर आहोत म्हणजे आपला आत्मा सुंदर आहे. आत्मा पाहायला हवा, आत्म्याचं दर्शन करायला हवं. म्हणजे आत्मा पाहायला तर मग त्यामध्ये आपण तृप्त होऊ, मग शरीर सजवण्याची इच्छा नाही होणार. शेवटी सजून सजून म्हातारपणी काय करणार? सडतं शरीर, नाचतं शरीर, दात पडतात, म्हणजे काळी फक्त फळ किंवा फळाचा रस खायला हवा, सूप प्यायला हवं, म्हणजे पिष्टमय पदार्थ, खिचडी आणि काय काय हे खाणं बंद करायला हवं, असं एक संकेत होतो. दिसतंय कमी म्हणजे काय करायला पाहिजे? अंतर्मुख व्हायला पाहिजे, आतमध्ये पाहायचं. दिसायला अंधुक आहे, कमी दिसत, आतमध्ये पहा. केस पिकतायत म्हणजे काय? वानप्रस्थी बना, रिटायर्ड व्हा, अशा काय आठवणी करून द्या शरीर. केस पिकले तर आपण काय करतात आजकाल? काय अक्कल? दात पडू लागले तर मग आत्म्याचं जे शरीर आहे ते दात कधी पडतच नाहीत. आत्म्याचं जे शरीर आहे आत्मा, ते कधी चष्मा नाही लावत, कधी म्हाताराच नाही होत, नेहमी तरुण. असा मी आहे ज्याची ओळख रपटली तर मग आपण जास्त नाही लक्ष देणार शरीराकडे. आता शरीराची आवश्यकता आहे, जोपर्यंत आपण जगामध्ये आहोत. शरीर माध्यम खलु धर्म साधनम असं म्हटलं. शरीर आहे, शरीरम आद्यम पहिलं प्रथम, शरीर माध्यम खलु धर्म साधनम पहिलं साधन आहे किंवा उपकरण आहे. धर्मप्राप्तीचं पहिलं साधन शरीर आहे. धर्मप्राप्तीसाठी शरीराचा उपयोग आणि मग अशा शरीराची काळजी घेणं जेणेकरून शरीर धडधाकट राहील, जेणेकरून आपण त्या शरीराचा उपयोग धर्मप्राप्तीसाठी साधनेसाठी करू शकतो. हाच एक उपयोग शरीराचा, नाही तर काय उपयोग? आणि या उद्देशाने शरीराची काळजी घ्यायची. शरीर माध्यम खलु धर्म साधनम, खलु म्हणजे निश्चितच, खलु या शब्दाचा अर्थ निश्चितच धर्माचं साधन आहे. किंवा शरीर हे साधन आहे, साध्य नाही. साध्य आहे धर्म. शरीराची काळजी घेणं हे काही जीवनाचं लक्ष नाही किंवा साध्य नाही. साध्य आहे भगवत कृष्ण प्राप्ती, भगवत प्राप्ती. त्यासाठीच पहिलं आणि मुख्य साधन आहे शरीर. म्हणून त्याची आपण काळजी घेतो. मॉलिश वगैरे किंवा फॅशन, फॅशनेबल वस्त्र धारण करणं, आभूषण सजवणं शरीराला, परत फोटोग्राफ काढणं,
उषित्वैवं गुरुकुले द्विजोधित्याव बुद्ध्यच त्रयी सांगोपनिषदं यावदर्थ यथा बलम् दत्त्वा वरमनुज्ञातो गुरुर्कामं यदीश्वरः गृहं वनं वा प्रविशत् प्रव्रजेत् यत्र तत्र वा वसेत्. उपर्युक्त विधि विधानों के अनुसार द्विज को ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य को गुरु के संरक्षण में गुरुकुल के निवास करना चाहिए. ब्राह्मण आणि क्षत्रिय आणि वैश्य तीन वर्णाचेच मुलं गुरुकुलमध्ये जातात. शूद्राच्या घरची मुलं गुरुकुलमध्ये प्रवेश नाही.
शूद्रांची
मुलं सर्व बुद्धिमान असतात,
जनरल नसतात.
कलियुगामध्ये सर्व स्पष्ट नाही, मिश्रण आहे. प्राचीन काळामध्ये अधिक स्पष्ट ब्राह्मण, सत्वगुणी, क्षत्रिय, त्याचे गुण क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. कलौ शूद्र संभव. कलियुगामध्ये सर्वजण शूद्र आहेत, म्हणूनच गुरुकुल शाळेचा अभाव आहे. नाही का नाहीत गुरुकुल शाळा? आता बोटावरती मोज, ही एक शाळा गुरुकुल, ती एक आणि ती एक आणि ती एक आणि संपल्या. एके काळी हजारो लाखो शाळा म्हणजे गुरुकुल शाळा,
एके वेळी शाळा म्हणजे गुरुकुल शाळा. त्या शाळेचे शिक्षक कोण असायचे? गुरु असायचे, गुरु स्वतःच गुरु असायचे, आचार्य असायचे, शास्त्रज्ञ म्हणजे त्यांना गीता भागवत या शास्त्रांचं ज्ञान असायचं, शास्त्रज्ञ. संयमी असायचे. वहां से वेद वेदांग तथा उपनिषदों का अध्ययन अपनी शक्ति या तथा सामर्थ्य भर करना चाहिए. यदि संभव तो शिष्य को चाहिए कि वह गुरु द्वारा मांगी गई दक्षिणा दे और गुरु के आदेशानुसार गुरुकुल छोड़ दे और अपनी इच्छा से किसी अन्य आश्रम को यथा गृहस्थ वानप्रस्थ या संन्यास आश्रम को स्वीकार करे. ब्रह्मचारी आश्रम या शेवटी गुरुला दक्षिणा द्यायची करणीय. एकतर गृहस्थ बनायचं किंवा वानप्रस्थी किंवा संन्यासी, तिन्ही आश्रम स्वीकार करू शकतो असं म्हटलं. आपण नेहमी दोनच गोष्टी ऐकतो, एकतर गृहस्थ बनतो नाहीतर संन्यासी किंवा तो ब्रह्मचारी राहील, अखंड ब्रह्मचारी किंवा नैष्ठिकी ब्रह्मचारी असं एक पद्धत आहे. थोडस आहे पुढे. त्यानंतर दुसऱ्या आश्रमाच्या गोष्टी सुरू होणार आहेत. आपण कधी वाचा अध्याय तुमच्यासाठी ब्रह्मचार्यासाठी. नारद मुनींनी दिलेला उपदेश आपण तात्पर्य नाही वाचले, प्रभुपाद लिहितात प्रत्येक श्लोकाचं तात्पर्य आहे. ब्रह्मचारी क्लास कधी घेतला आपण तर एक एक दोन दोन श्लोक तुमचे तात्पर्य वाचून चर्चा करू शकतो. ओके, हरे कृष्ण.
बोलायला नाही पाहिजे तर मग ब्रह्मचार्याच्या जीवनासाठी कितपत उपयुक्त आहे? ब्रह्मचार्यांनी जेवढा कसा जेव्हा बोलणं टाळलं तर त्याचा काय लाभ होतो ब्रह्मचारी जीवनामध्ये किंवा कसं ओळखायचं?
तर काय बोलतो ते ते महत्वाचं आहे. या ठिकाणी मोठ्या मोठ्यानं संकीर्तन होतं, ते ठिकाण कसं आहे? शांत आहे. इथे शांती म्हण, या ठिकाणी फक्त कीर्तन होत, कथा होत, मोठ्या मोठ्याने कथा होत आहेत, पण हे ठिकाण कसं आहे? शांत आहे. त्यामुळे मनामध्ये काही विचलित मन नाही होत, काही गोंधळ, कोणता भ्रम असं काही, शांत तृप्त आहे, संतुष्ट आहे. किंवा बोलणं म्हणजे प्रजल्प, ते म्हणजे बोलणं झालं, हे बोलणं कस म्हणजे प्रजल्प करणं कस म्हणजे बोल कृष्णाविषयी. तेव्हा काही लाईट लाईट टॉपिक, लाईट डिस्कशन, प्रभुपाद म्हणजे लाईट टॉक, विशेष सिरियस किंवा कशा गंभीर विषयावरती चर्चा किंवा काही मोठ्या समस्येचा उलगडा किंवा असे विषय काढायचे नाहीत प्रसादाच्या वेळी. साधं हलकं टॉक, हलकं म्हणत आपण कृष्णाविषयी. कोणी वाचलं प्रसादाच्या वेळी तर ते सर्वोत्तमच आहे. वाचन ठिकठिकाणी करतात वाचन, नाहीतर मग थोडक्यामध्ये कृष्णाविषयी काय बोलू शकता भगवंताविषयी, नाहीतर फक्त प्रसाद घेत घेत चिंतन करत करत भगवंताचं, भगवंताला आभार मानत त्यांचे आभार प्रसाद घेऊ शकतो. किंवा एकतर काही न बोलता भगवंताचं स्मरण करत करत प्रसाद घेऊ शकतो, किंवा काय कृष्णाविषयी थोडक्यामध्ये काय थोडंफार बोलत बोलत प्रसाद घेऊ शकतो, किंवा कोणी वाचत असेल तर ते ऐकत ऐकत प्रसाद घेऊ शकतो.
चावल्यामुळे सुद्धा आपल्याला त्याचा लाभ होतो असं खाला पण मिळतो.
जिव्हेचे दोन काम आहेत ना, एक बोलण्याचं आणि दुसरं खाण्याचं. तेव्हा भोजनाच्या वेळी एकच काम केलं जिव्हेने तर ते एकावरती कॉन्सन्ट्रेट जर केलं काय. जे अन्न त्या तोंडामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा दोन्ही दाताच्या मध्ये किंवा जे काही किंवा चर्वण पुरेसं झाल्यानंतर मग ते थोड्या जिव्हेची मदतीनंही त्या नलिकेमध्ये अन्न पोहोचवलं जातं. पण आपण जर बोलत असू आपण ध्यान नाही तर कमी चावलेलं चर्वण केलेलं भोजन आपण खाऊ. दात फक्त तोंडामध्येच आहेत, पोटात नाहीत. किंवा जिव्हा आणि दात याचं सर्व बरस काही त्यामध्येच मध्ये मध्ये बोलतोय आपण. मग त्याचं तोंड उघडावं लागतं, ज्यावेळी आपण घास घेतो त्यावेळी तोंड उघडण्याची आवश्यकता नसायची. उघडतो थोडं उघडतो मी थोडे दोन कार्य आहे त्याच वेळी जिफेला ते केंद्रित केलं थोडं शर्वणावरती चावून सरस बनवून मग स्वास्थ्यवर्धक आहे. काही पदार्थच पचन तोंडामध्येच होतं, काही पाचक रस तोंडामध्ये, पिष्टमय पदार्थ तोंडामध्येच, लाळ वगैरे ना लाळ जे मिश्रित होते अन्न बरोबर त्याचं पाचन होत रस बनतो. ध्यानपूर्वक आपण प्रसाद नाही खाल्ला चावलं नाही तर मग ते लाळ वगैरे मिश्रित नाही होणार आणि पचनक्रियेवरती परिणाम, पुढे स्वास्थ्यावरती परिणाम, आपल्या साधनेवरती परिणाम असे काही भक्तीला बाधक अशा काही अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणून शांत चित्तानं भगवंत स्मरण करत करत कुनावर्ती राग ना काटता क्रोध टाळणं नंतर क्रोध आपल्या आपल्यामध्ये क्रोध आपण क्रोधी स्वभावाचे होऊ रे